काय रमेश भटकर, शिवर आमची माती आमची माणसं बघितल्यासारखं त्या मुलीकडे काय बघतोय?
हा म्हणजे तुला असं म्हणायचंय की मी त्या मुलीकडे बघतोय? अरे आमची माती आमची माणसं काय घेऊन बसलात, ते दूरदर्शन आहे आणि ही मुलगी म्हणजे युवदर्शन आहे. अरे तिचे केस बघ किती लांब छान आणि सुंदर आहे दा. पण मी काय म्हणतो लक्षा, कुठलं तेल लावत असेल रे ती?
तेल आता मला काय माहिती, तेलावर ना आठवलं आठवलं, आमच्या शेजारची बाई आहे ना, ती पहिली पॅराशूट तेल लावायची आणि आता काही दिवसातच तिचे केस कसे पॅराशूट सारखे फुगले.
अच्छा मग काय झालं?
मग काय होणार, पुढच्या काही दिवसातच हवा गेल्यासारखे केस गळू लागले. मग तिनं नवरत्न तेल लावायला लागली आणि केस कसे रत्नासारखे चमकायला लागले. पण 90 दिवस, 10व्या दिवशी हॉस्पिटलात.
काय हॉस्पिटलात? पण का रे लक्षा?
का म्हणजे काय, कारण तिने तेव्हा डोक्याला क्लिनिक प्लस लावलं होतं ना, म्हणून डायरेक्ट क्लिनिक मध्ये.
हे बघ ते काही असू दे लक्षा, पण मला या मुलीचे केस फार आवडलेले आहेत. मी त्या मुलीच्या केसाला हात लावलं.
अरे रमेश भटकर, तिच्या केसाला हात लावू नकोस, नाहीतर तुझ्यावर केस होईल केस. अरे ती मेरी आहे, मेरी मेरी म्हणजे माझी नाही, तिचं नाव आहे मेरी. तिची टिंगल करू नकोस आणि तिची मस्करी पण करू नकोस. अरे थांब थांब, अरे तिच्या केसाला हात लावू नको. अरे रमेश भटकर, अरे काय करतोस काय, अरे तिचे केस सोड सोड, तिचे काय.
अरे अरे दादा, हे तर गंगावन आहे.
केस लांब 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 जवळ येऊ तुझी पाप बघितान. पाप बघितान तुझी, पाप बघितान तुझी, पापा मला उभे झाली तान. डोक्यात घातलाई केवळा मेरी तपा तुझ पक्का बेवळा. घातली मेरी ची आई पक्की बेवडी.
देते।